श्री महागणपतीची षोडशोपचारी पूजा। श्री गणेश सुखकर्ता दुःखहर्ता मंगलदाता रिद्धि सिद्धिचा भरता त्या एकदंता वंदितो। श्री गणेश पार्वती कुमार त्यासी माझा नमस्कार शिवनंदन तो विघ्नहर आधिव्याधि दूर ठेवी तसे। श्री गणेशा शिव पार्वती नंदना भक्ति भावे करितो तुझिया स्मरणा देवा येऊनिहा स्थाना करितो पूजना स्वीकारावे। श्री गणेशा मंगलमूर्ते रिद्धि सिद्धिशा गणाधिपते देवाये उनी आमुचाये थे आम्हा सर्वाते धन्य करी। श्री गणेश चतुर्थी चा दिवशी भारतवर्षी महाराष्ट्र देशी यथाशक्य सामग्री निशी गणेश पूजनासी आरंभिले। कुलदैवतासी केले वंदन ग्रामदैवताचे स्मरण वास्तुदैवतासी नमस्कारून पूजा यथा ज्ञान करीतसे। मला न कळे वेदश्रुती माझी भोळी भाबडी भक्ती एकच जाणतो वस्तुस्थिती तू गणपती स्वामी माझा तू सकल विश्वासी आधार महिमा तुझा अगाध अपार तुझ नमिती सुरेश्वर मज दीनावर कृपा करी। ब्रह्मा विष्णु आणि महेश सूर्य चंद्र तारका आकाश वनस्पती प्राणी मानव वंश लीला विलास हा तुझा। जे जे जगी दिसे भासे ते ते तुझेच रूप से ह्या सर्वाहून तुझला कैसे वेगळे से करावे। भिन्न भिन्न अवतारी केले त्वा पराक्रम भारी दुष्ट दुर्जन दुराचारी भ्रष्टाचारी नाशिले। तुझा पराक्रमाचे स्मरण कृतज्ञतेने करिती जन मृत्तिकेची मूर्ती करून घराघरातून पूजिती। संकल्प। भाद्रपदमासी शुक्ल चतुर्थी ही गणेशाची जन्मतिथी माध्यान्ही येता गभस्ती मंगलमूर्ती जन्मला। ह्या शुभदिनी तुझी पूजा आरंभिली हे गणराजा आशीर्वाद लाभो तुझा शिवात्मजा निरंतर। ध्यानावाहनादी उपचार, फुले पत्री वस्त्र अलंकार, तुझ करितो अर्पण सादर, ह्याचा स्वीकार करी देवा। अर्घ्य पाण्यामध्ये गंध अक्षता फुले, मिळवून हाती घेतले, ताम्हनामध्ये सोडिले, अर्घ्य दिधले भक्तिभावे। तू गणराया वक्रतुंड, देह तुझा अति प्रचंड, कोटी कोटी सूर्य मार्तंड, त्याहून उदंड तेज तुझे, तुझी कीर्ती किती वर्णावी, मजला नित्य सद्बुद्धी द्यावी, मार्गामध्ये विघ्ने नसावी, तुझी कृपा रहावी निरंतर। षडंगन्यास माझ्या देहमनाची शुद्धी होण्यास, आता करितो षडंगन्यास, प्रथम हात लावून हृदयास, श्री महागणपतीस ध्यातसे, दुसऱ्या वेळी मस्तका प्रती स्पर्शिले उजव्या हाती, भावे नमिला महागणपती विश्वाधिपती गणेश, शिखायै नमः शेंडीचे स्थानी, हाताने स्पर्श करुनी, महागणपतये नमः म्हणुनी, पाशांकुश पाणी वंदिला, कवचाय हुं म्हणत खांद्या पासुनी नाभी पर्यंत, स्पर्शित असता दोन्ही हात, रिद्धी सिद्धीचा नाथ आळविला, नेत्रत्रयाय वौषट म्हणुनी स्पर्शावे नेत्रास दोन्ही, अस्त्राय फट उच्चारोनी, टाळी हातांनी वाजवावी। कलश पूजन कलशामध्ये आहे पाणी, तीच गंगा सिंधु जाणोनी, पवित्र नद्या तिथे कल्पोनी, मनापासुनी वंदितो मी, भावे वाहतो कलशास आता, गंध फूल आणि अक्षता, नमस्कारिली जलदेवता, जोडुनी हाता विनम्र भावे। शंख पूजन शंख शोभे विष्णु हाती, शंखरणी देई स्फूर्ति, स्वच्छ धुवून शंखा प्रती गंध पुष्पवरती ठेविले। घंटा पूजन घंटा करिते मंगलध्वनी, असुरा घालवी देवास आणी, घंटा आधी वाजवोनी, गंधाक्षत पुष्पानी पूजियेले। दीप पूजन। दिवा नष्ट करी अंधार, दिवा सकळासी आधार, गंधाक्षता फूल दिव्यावर, वाहुनी नमस्कार करी तसे। जल प्रोक्षण। पाण्याने भिजवोनी दुर्वादल, अथवा कोणतेही फूल, त्याने शिंपडावे पूजा द्रव्य सकळ, शिंपडावे तीन वेळ स्वतावरी। अपवित्र वा असो पवित्र, कशाही अवस्थेस पात्र, मनोभावे स्मरता वल्लभाकांत, पावेल निश्चित शुचित्व। प्राण प्रतिष्ठा। आता ही मातीची मूर्ती, तिचात स्थापीन प्राण ज्योति, भक्तिभावे अवतरती श्री महागणपति प्रत्यक्ष। ऐसी मनाची करावी भावना, तूप लावावे दूर्वादलांना, त्याने स्पर्शावे मूर्तीचा नयना, प्राणचेतना कल्पावी। सर्वात महत्वाची प्राणप्रतिष्ठा, मूर्तीत प्राण आणिते निष्ठा, निष्ठापूर्वक कल्पावे गणश्रेष्ठा, सुरश्रेष्ठा मूर्तिमध्ये। सचेतन झाली मातीची मूर्ती, दृढ भावना आणुनी चित्ती, पंधरा वेळे ओंकार रूप गणपती, रिद्धि सिद्धिपती स्मरावा। प्रत्यक्ष गणेश आपुल्या समोर, आसनस्थ झाला साकार, भक्तिभावे त्याच्या चरणावर नमस्कार समर्पावा। अगा तेजाचा महापर्वता, सर्वेश्वरा तू हे गणनाथा, सुखी करी आपुल्या भक्ता, ही पूजा आता स्वीकारावी। आसन। देवा श्री गणेशा गजानना, धन्य करावे ह्या आसना, दूर्वांकुर आणि अक्षतांना समर्पणा करी तसे। पाद्य। पाद्य म्हणजे पायावर पाणी, दूर्वांकुर पाण्यात भिजवोनी, अथवा उदक पळी भरूनी, श्री देवाचे चरणी समर्पावे। अर्घ्य। पळी मध्ये घेऊन पाणी, त्यात गंधाक्षता फुले घालुनी, दुर्वांकुराने श्रींच्या चरणी नमस्कारुनी समर्पितो। आचमन। आता देतो आचमन, पळीत पाणी घेऊन श्रींच्या मुखाशी नेऊन घेतो गजानन कल्पितसे। स्नान देवास स्नान घालावे त्यानेच व्यापिले विश्व आघवे प्रतिकरूप पाणी पळीत घ्यावे थोडे उडवावे देवावरी। पंचामृत स्नान दूध दही तूप मध साखर ह्यामध्ये क्रमाने दूर्वांकुर बुडवोनी ठेविला चरणावर शुद्ध पाणी नंतर वाहावे। गंधोदक स्नान पळीतील पाण्यात गंध घालुनी ते वाहतो श्रीदेवाचे चरणी गंधोदकाचे स्नानामागुनी पळीभर पाणी वाहिले। मांगलिक स्नान अत्तरे आणि द्रव्ये सुवासिक वाहुनी पूजिला देव विनायक गरम पाणी म्हणजे उष्णोदक स्नान मांगलिक गजमुखा। अभिषेक गंध अक्षता फुले दुर्वा यांनी श्री गणेश पूजावा स्तोत्र म्हणुनी अभिषेक करावा मनी असावा भक्तिभाव वक्रतुंडा एकदंता कृष्ण पिंगाक्षा गजवक्त्रा लंबोदरा विकटा आपुल्या भक्ता रक्षावे। विघ्नराजेंद्रा धूम्रवर्णा भालचंद्र विनायकासी वंदना गणपती गजानना माझी प्रार्थना ऐकावी। ऐशा बारा नावांनी संबोधिला श्री चिंतामणी ह्या नावांचा महिमा पुराणी नारद मुनींनी गायला। त्रिकाळी जपे नावेही त्यासी विघ्नाचे भय नाही जपता नावे सहा माही सर्वसिद्धी देई श्री गणेश। वस्त्रोपवस्त्र स्नानांतरी अर्पावे वस्त्र कापसाचे कुंकुमयुक्त तैषा अक्षता उपवस्त्रार्थ यज्ञोपवीत समर्पावे। यज्ञोपवीत यज्ञोपवीत म्हणजे जानवे मूर्तीच्या उजव्या हाता खालून घ्यावे डाव्या खांद्यावरी ठेवावे सूर्यासी स्मरावे वाहताना। गंध आता लावावे गंधचंदन गणेशासी प्रिय रक्तवर्ण त्यावरी अक्षता समर्पून श्री गजानन पूजावा। हळद कुंकू, हळद कुंकू आणि काकणे मणिमंगळ सूत्र दागिने, जे नसेल तेथे अक्षता वाहणे भावे समर्पिणे रिद्धि सिद्धींना। शेंदूर, सिंदूर वदन श्री गणेश शेंदूर त्यास प्रिय विशेष, रिद्धि सिद्धि आणि गणेश शेंदूर सर्वास समर्पावा। अलंकार, यथा शक्य अलंकार भूषणे श्री गणरायास समर्पिणे, जेथे पडेल काही उणे तेथे वाहणे अक्षता। फुले दुर्वांकुर, देवासी लावावे अत्तर अष्टगंधादि विविध प्रकार, पुष्पे फुले ऋतुनुसार दूर्वांकुर समर्पावे। दूर्वांकुरावरी देवाची प्रीती दूर्वा देती मन शांती, शमीपत्रे पाप शमन करिती ऐसे आश्वासिती ऋषि मुनी। दूर्वा वहाव्या शक्यते नुसार एकवीस एकशे आठ वा हजार, तेवढ्यान मिळता पाच दूर्वांकुर लावूनि शेंदूर समर्पाव्या। अंगपूजा, पायापासूनि मस्तकापर्यंत प्रत्येक अवयवाचे नाव घेत पूजित जावे गणेश दैवत कुंकुमांकित अक्षतांनी, गणेश्वराय नमः म्हणुनी प्रथम नमावे श्रींच्या चरणी, विघ्नराजास नमस्कारूनी गुडघे दोन्ही पूजावे, आखुवाहनासी नमस्कार अक्षता वहाव्या मांड्यांवर, हे रंबासी स्मरू पूजिता कंबर तेथे फणिवर शोभला, श्री मूर्तीचा नाभीस पूजिता मनी नमावे कामारिसुता, लंबोदराय नमः म्हणता वहाव्या अक्षता पोटावरी, गौरी सुताय नमः म्हणून पूजावे देवाचे दोन्ही स्तन, गणनायकास नमस्कारून देवाचे हृदयस्थान पूजावे, नाव घेऊन स्थूलकर्ण पूजावे देवाचे कंठस्थान। स्कंदाग्रजाय नमः म्हणून पूजावा गजानन खांद्याचे जागी। पाशहस्ताय नमः म्हणत पूजावे देवाचे चारी हात। नाम घेऊन गजवक्र गणेशाचा मुखा प्रतवंदावे। विघ्नहर्त्रे नमः म्हणूनी गणेश पूजावा कपालस्थानी। सर्वेश्वरास नमस्कारुनी पूजावे अक्षतानी मस्तक। अंग पूजा संपूर्ण होता सर्वांगी वहाव्या अक्षता। श्री मूर्तीचे चरणी माथा ठेवुनी एकदंता नमावे।
पत्री। विविध वृक्षांची पाने यानंतरी पत्री वाहावी गणपतीवरी। जणू निसर्गच पूजा करी अंकुशधारी गणेशाची। सुमुखास मधुमालती पत्र अर्पीन गणाधिपासी माक्याचे पान। उमापुत्रासी बेलवाहीन श्वेत दुर्वेने गजानन पूजितसे। बोरीचा पानाने लंबोदर हरसुतासी धत्तूरपत्र। गजकर्णासी तुलसीपत्र शमीपत्र वक्रतुंडा। आघाड्याचे पान गुहाग्रहाप्रत। डोरली पत्राने पूजिला एकदंत। कण्हेर पत्राने देव विकट। रुईचे पत्र कपिल गणेशा। गजदंतासी अर्जुन वृक्षाचे पान। विष्णुक्रात पर्ण विघ्न राजा अर्पण। डाळिंब वृक्षाचे बटूसवाहिन। देवदार पर्ण सुराग्रजा। भालचंद्रासिवाहीन मरवा। पिंपळाचे पान हेरंब देवा। जाई पत्राने चतुर्भुज पूजावा। विनायकासी वाहावा केवडा। सर्वेश्वरासी मनोभावे वंदुनी। अगस्तीचे पान वहावे चरणी। विविध वृक्षवेलींच्या पानांनी गणेश चिंतामणी पूजिला। धूप। आता धूप अथवा उदबत्ती सुगंधाने तोषवीन गणपती। घंटा वाजवीत डावे हाती उजवे हाती ओवाळी।